छोटीशी कथा आहे राधा मदन मोहनची, ती अगदी मन लावून ऐका. ते म्हणजे सनातन गोस्वामी रूप गोस्वामींचे मोठे भाऊ होते, है ना. त्यांच्या आधी अद्वैत आचार्य म्हणून महाविष्णूचे अवतार होते, ते आले होते इथे, याच ठिकाणी आले होते. चैतन्य महाप्रभूंच्या अवतार काळामध्ये महाविष्णू देखील अवतार घेऊन आले होते. त्यांचं नाव होतं अद्वैत आचार्य. त्यांनी एकांतामध्ये भजन केलं होतं, त्यांच्या समोर राधा मदन मोहन प्रकट झाले, जमिनीतून स्वयं प्रकट झाले. आणि काही काळ अद्वैत आचार्यांनी राधा मदन मोहनची इथे सेवा केली होती. मग जेव्हा चैतन्य महाप्रभू संन्यास घेऊन झाले गेले जगन्नाथपुरीला, किंवा चैतन्य महाप्रभूचा जन्म व्हायची वेळ आली, त्यावेळी त्यांनी ती मूर्ती एका ब्रजवासीला दिली. त्याचं नाव होतं पुरुषोत्तम चौबे. हां, तर त्या ब्रजवासीने ती मूर्ती स्वीकारली आणि अद्वैत आचार्य निघून गेले. काही काळ त्या पुरुषोत्तम चौबे चतुर्वेदीने यांची सेवा केली. ह्यांचं कसं होतं माहिती आहे, मनात येईल तेव्हा मूर्ती रूपात, मनात येईल तेव्हा प्रत्यक्ष, मनात येईल तेव्हा असं बालक बनायचे आणि खेळायचे जमिनीच्या किनारी त्या गोस्वामींच्या मुलांसोबत आणि बाकीच्या मुलांसोबत. आणि काही काळ मूर्तीमध्ये यायचे. तर त्याची जी बायको जी होती ना पुरुषोत्तम चौबेची, ती एकदम मातृभावात होती, वात्सल्य भावात होती. त्यांना ती काठी घेऊन ओरडायची मदन मोहनांना, काय करून बसते करतो, वेळेवरती का घरी येत नाही, जेवायची वेळ किती झाला, कसा येते जेवायला, असं म्हणते दांड दाखवून त्याला बसवायची जेवायला देवाला स्वतः. हां, नित्यकर्म होतं त्यांचं. ती गाठी घेऊन जायची जमण्या किनारी, चला जेवायला चला, किती वेळ खेळतात ते. मग भगवंत परत परत घरी यायचे आणि परत मूर्ती बनायची, मग त्यांना नैवेद्य लावायची. तर त्या घरी सनातन गोस्वामी भिक्षा करण्याकरता म्हणून आले. कालांतराने गोस्वामीजी वृंदावनमध्ये आले आणि वृक्षाखाली बसून भजन करायचे, मथुरेला भिक्षा करायचे. एक दिवशी यांच्याकडे भिक्षा करायला गेले तर काय बघतायत, माताजी काठी घेऊन देवाला ओरडतायत. त्यांना काय पटलं नाही गोष्ट, हे असं करतात का देवाची पूजा, आपल्याला तर असं शिकवलं नाही आहे. आपण तर सागर संगीत घंटी बिंटी वाजवून मंत्र बिंत्र बोलून असे हां खूप प्रार्थना करणार, मध्ये पडदा बंद करणार, 20 मिनिटानंतर पुन्हा उघडणार, मग ते मिक्स करणार, मग आपण खाणार, अशी आपली विधी आहे. हे नवीनच विधी आहे बाबा, काठीबिटी दाखवून देवाला धमकी द्यायची आणि दरडावून सांगायचं जेव्हा त्याला खातो की आता बस आता खाला. तर त्याने पाहिलं त्यांना, त्यांना काय पटलं नाही. ते म्हणले माताजी हे असं नसतं करायचं, हे असं असं करायचं असतं. माताजींना खूप भीती वाटली, अरे बापरे मी काय चूक केली की काय, म्हणून माताजींनी त्याच्यानंतर काठी दाखवणं बंद केलं आणि महाराज जे काय बोलले ते करणं सुरू केलं. भगवंतांना कंटाळा यायला लागला, त्यांना आधी खूप मजा यायची, आता माताजी एकदम नियमाप्रमाणे करू लागल्या ना. तर मग भगवंत यांच्या स्वप्नात आले, कोणाच्या, सनातन गोस्वामींच्या. ते म्हणाले महाराज तुम्ही पूर्ण रस भंग करून टाकला आमचा, आमचं जे काय चाललं होतं छान चाललं होतं, आई मला ओरडायची, मला खूप आनंद वाढायचा खूप त्यामध्ये, पण तुम्ही मध्ये उपदेश केला ना येऊन सगळं आता बंद झालंय. आता आई खूप प्रेमाने म्हणजे भक्तिभावाने माझी सेवा करते, मला ते आता काय रस सापडत नाही त्यामध्ये. तुम्ही एक काम करा, तुम्ही या आणि मला घेऊन जा. तर भगवंत म्हटलं वाटलं आपण काय चुकलं की काय, महाराजांना वाटलं. पण काय भगवंताची इच्छा आहे की मला तुमच्याकडे राहायचं आहे. भगवंत तिच्या आईच्या स्वप्नात गेले, कोणाच्या, पुरुषोत्तम चौबेच्या बायकोच्या स्वप्नात गेले. ते म्हणाले उद्या तुझ्या दारामध्ये एक संन्यासी येईल भिक्षा मागायला, जो काल पण आला होता, उद्या पण येईल. तो जेव्हा येईल ना तेव्हा त्याला भिक्षा पण दे आणि मला पण भिक्षा देऊन टाक त्याला. आईला खूप वाईट वाटलं की मी अपराध केला भगवंताचा, म्हणून भगवंताचं चालले सोडून मला. पण काय करणार, भगवंताची इच्छा आहे. खूप रडली. सगळे आले महाराज दरवाजावरती, त्यांनाही माहिती आहे काय होणार, तिला माहिती आहे काय होणार. ते आले भवती भिक्षांदेही म्हणाले, तर माताजींनी ती मूर्ती आणि दक्षिणा त्यांना अर्पण केली. मग तेव्हा ते भगवंत आपल्यासारखे नाहीत, त्यांच्याशी बोलायचे भगवंत. आता आपली मूर्ती अशी बोलते का आपल्याशी, का नाही बोलत. आज आपण शुद्ध नाही ना मनामध्ये, अजून खूप मनामध्ये भरपूर भौतिक इच्छा आणि पापं भरलेले आहेत ना, म्हणून ते भगवंत बोलत नाही आपल्याशी. पण तुम्ही शुद्ध झालात ना, एकदम पवित्र झालात ना, म्हणून असे भगवंत बोलणार. हे ऑलरेडी पवित्र होते ना सनातन गोस्वामी. तर गोस्वामी काय म्हणतात, महाराज म्हणजे भगवंताला म्हणतात, तुम्ही आमच्यावर येणार ना, आमच्याकडे पंचपक्वान नाही, आपण भिक्षा मागतो, पीठ मिळतं गव्हाचं, ते मी जमिनीच्या पाण्यामध्ये भिजवतो, त्याची गोळी बनवतो आणि ती अग्नीमध्ये अशी शेकतो आणि ती वाटी म्हणून खातो तुला अर्पण करून. बाकी काय मिळणार नाही, हा लोणी बिणी काय मिळणार नाही, मिठाई बिठाई काय मिळणार नाही. ते म्हणा काय हरकत नाही, चालेल, राहायला पण घर नाही, हा झाडाखाली राहायचं. ते पण दर 3 दिवसांनी झाड बदली करायचं असा आपला नियम आहे. हरकत नाही म्हणाले भगवंत. आणि त्याला घेऊन आले वृंदावनला, इथे घेऊन आले परत जिथे होते ना पूर्वी, इकडनं तिथे गेलो तिकडे परत आले. आणि टेकडीवरती, छोट्या टेकडीवरती त्यांची सेवा करायला लागले. एक दिवशी काय झालं, एक व्यापारी आला पंजाबमधनं बोटीतनं यमुनेमध्ये, आणि यमुनेला तुफान आला. काय म्हणत आला, वादळ आलं, वादळ. त्यात ते जहाज फसलं आणि कसंबसं उडी मारून पोहत पोहत ते व्यापारी किनाराशी आला. तेव्हा आमचे मदन मोहनजी महाराज काय करतायत, मूर्तीतून बाहेर निघून बालक बनवून यमुनेच्या किनारी खेळतायत मुलांबरोबर. तो आला बिचारा घाबराघुबरा व्यापारी, तो म्हणाला की माझं बोट जुडते, माझं जहाज बुडते, वाचवा काहीतरी करा. तर भगवंत काय म्हणतात, टेकडीवरती एक महाराज आहेत, ते फार महान महाराज आहेत, त्यांचा आशीर्वाद घ्या, तुमची बोट वाचेल. तो बिचारा पळत पळत गेला वरती. वरती महाराज भेटले, कोण, सनातन गोस्वामी. म्हणतात, महाराज कृपा करा, आमची बोट बुडते आहे, थोडे मदन मोहन जे आहेत ना आमचे, ते तुम्हाला वाचवतील. भक्त काय म्हणतो, भगवंत वाचवतील. भगवंत काय म्हणतात, भक्त वाचवतील. इतक्या वेळे ते वरून बोलले की भगवंत तुम्हाला वाचवतील. तितक्या वेळात भगवंतांनी काय केलं, खाली बालरूपामध्ये असा फेटा काढला, असा फिरवला, आणि हवा अशी ओढली की ते जहाज ओढून किनाऱ्याशी घेऊन आले आणि जहाज वाचवलं. तो खूप प्रभावित झाला, एकदम भारावून गेला. तो वरती गेला महाराजाकडे, महाराज मी बोललं ते बरोबर बोलले, तुमच्या कृपेने माझे जहाज वाचलं, तुम्हाला काय देऊ आणि काय नको सांगा. ते म्हणे, मला काय नको. तो सगळं सामान विकून आला. त्याच्या बोटीमध्ये होतं मीठ, आणि तो ज्या वरती गेला ना, त्याच्या खिशातनं एक पुडी पडली मिठाची खाली पाय पडताना. ते त्या दिवशी भगवंत त्यांनी काय केलं, सनातन गोस्वामींनी गव्हाच्या पिठामध्ये ते मीठ टाकून त्याची गोळी बनवली आणि भगवंताला अर्पण केली. भगवंताने आपली मिठाची व्यवस्था आपणच केली. मग ते मीठ सगळं विकलं त्यांनी, खूप पैसे कमावले. आणि परत तो आला इथे, म्हणा महाराज तुमच्याकरता काय करू सांगा. तर महाराज काय म्हणाले, मी तर फकीर माणूस आहे, भिक्षा मागून खाणार आहे, मला काहीच आवश्यकता नाही, आपल्या मदन मोहन भगवंताकरता मंदिर बनावं तू. मग त्यावेळी त्याने निश्चय केला की मी आता मंदिर बांधणार. त्या काळामध्ये सगळी मंदिरं वृंदावनात ती संपली होती, मी लुप्त झाली होती, नष्ट झाली होती. त्या काळामध्ये बनवलेलं सर्वप्रथम मंदिर म्हणजे हे मंदिर, टेकडीवरती बनवलेलं. आणि ह्या मंदिर बनवताना सनातन गोस्वामी गोवर्धनला गेले होते. ते सांगितलं तुला कथा, तुम्हाला ती शिला तिकडे कशी बनली, कारण तेव्हा ह्या मंदिराचं बांधकाम चालू होतं. तेव्हा ते आपल्या शिष्याकडे कृष्णदास ब्रह्मचारीकडे या मूर्तींची सेवा देऊन ते गेले होते गोवर्धनामध्ये. तेव्हा मंदिर पूर्ण झालं. तर हे जे आहे ना टेकडी, त्याचं नाव काय माहिती आहे, द्वादश आदित्य टील. काय सांगितलं, द्वादश म्हणजे काय, 12, आदित्य म्हणजे काय, सूर्य, टील म्हणजे काय, टेकडी. द्वादश आदित्य टील. तर एकेकाळी कृष्ण भगवंत असताना यमुनेच्या किनारी भगवंतांनी उडी मारली होती. कशाकरता मारली होती, कालिया नागाचं दमन करण्याकरता. त्यांनी पाण्याच्या आतमध्ये युद्ध केलं, नंतर पाण्याच्या वरती येऊन नृत्य केलं, आणि मग कालिया सगळा वीज संपला, तो एकदम भक्त बनला. तो मग त्याला माफ केला भगवंतांनी, म्हटलं जा इकडून निघून. आता तो निघून गेला, आपल्या बायकांना घेऊन निघून गेला तो. त्याच्यानंतर भगवंत थंडीने कापत होते, कारण ते अनेक तास पाण्याखाली होते ना, म्हणून ते थंडीत कापणारे भगवंत जे आहेत, छोटेसे बालक जे ना, ते असे इकडे टेकडीवरती गेले, तिकडे जाऊन बसले. जेव्हा ते बसले तेव्हा आपल्या दुनियेमध्ये किती सूर्य आहेत, बरोबर ना, त्याची किती उष्णता आहे बघा. असे 12 सूर्य एकत्र झाले, 12 ब्रह्मांडामधले, आणि त्यांनी सगळ्यांनी भगवंताला हीट दिली. काय दिली, उष्णता दिली. तर आधी भगवंत मग उष्ण झाले, आधी म्हणजे थंड होतं ना ते एकदम गरम झाले, आणि मग त्यांच्या शरीरातून घाम निघाला, दिव्य घाम, सुगंधी घाम. मग तो टेकडीवरनं खारी घरघळत घरघळला आणि एक मोठं सरोवर तयार झालं. त्याचं नाव काय, प्रस्कंदन सरोवर. प्रस्कंदन म्हणजे काय, घाम येण्याची प्रक्रिया. त्याला संस्कृत नाव काय, प्रस्कंदन. तर भगवंताच्या शरीरातून दिव्य घाम निघाला, स्वेद त्याला म्हणतात, स्वेद. तो स्वेद एकत्र होऊन इथे खाली एक तलाव निर्माण झाला, त्याचं नाव काय, प्रस्कंदन सरोवर. तर त्या तीळावरती, त्या टेकडीवरती आपले महाराज जाऊन बसले होते. कोणते, सनातन गोस्वामी, मदन मोहन भगवंतांनी स्वतः आपल्या मुरलीच्या माध्यमातून या दगडामध्ये गोड्या पाण्याची विहीर बनवली होती. त्याचं नाव काय? वेणुकूप. ते पण ह्या पर्वतावरती आहे. आजही त्या पर्वतावरती वृंदावनामध्ये दगडामध्ये कधी पाणी निघतं का? पाणी कुठून निघतं? जमिनीतून निघतं. आपण विहीर कुठे खोदतो, बोर कुठे मारतो? जमिनीमध्ये. पण भगवंतांनी दगडामध्ये आपल्या मुरलीच्या प्रभावाने विहीर तयार केली. आजही त्या विहिरीमध्ये एक मोठं पाणी म्हणजे गोडं पाणी असतं. आणि तिकडे ही प्रथा आहे, तिथे गेल्यानंतर ते लोक काढून देतात पाणी तुम्हाला, आपण ते पाणी पितो. भगवंतांनी आपल्या भक्ताच्या प्रेमापोटी केलेलं ते कार्य आहे वेणुकूप निर्माण. श्री श्री राधा मदन मोहनजी भगवान की, द्वादश आदित्य टील की, सनातन गोस्वामी महाराज की, प्रस्कंदन सरोवर की जय.